नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संवसारभरात आयज 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कोलकातात रेड रोड हांगा योगाभ्यास केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कोलकातात INS दुनागिरी संशोधक आणि आग्रा ह्या नौदळाच्या 3 स्वदेशी जहाजांचे लोकार्पण करतले. वैजकी पदवी प्रवेशाखातीर राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश नीट UG पुनर्परिक्षा आयज दनपारा 2 वरांचेर जातली. कच्च्या तेलाच्या 3 भारतीय टँकरांनी हॉर्मुझ समुद्रधुनी यशस्वीपणान पार केल्या. आणि भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कमात उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. संवसारभर आयज 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयतात. अनुवर्सा योग दीस हो आरोग्यदायी पिराये खातीर योग ह्या विशयाचेर जाता. आंतरराष्ट्रीय योग दिसाची मुखेल कार्यावळ अस्तंत बंगालात कोलकाता हांगाच्या इतिहासीक रेड रोड हांगा जाली. थंय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी योगाभ्यास करून राष्ट्राचे फुडारपण केले. रेड रोड हांगा हजारांनी योग मोगींनी वांटो घेतलो, जाल्यार भारतभर आणि विदेशातल्या लाखांनी नागरिकांनी व्हर्च्युअल पद्दतीन हातूंत वांटो घेतलो. भलायकी खातीर जागतीक चळवळ म्हूण योगाची वाढत वचपी भूमिका ह्या कार्यावळींतल्यान मुखार आयली. 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनोवपा खातीर राष्ट्रीय राजधानी प्रदेशांत योग सत्रांनी जायते केंद्रीय मंत्री, संघटना आणि नामनेचे व्यक्ती वांटो घेतात. केंद्रीय भलायकी मंत्री JP नड्डा आयज शांतीपथ हांगा योग दीस सुवाळ्यात हाजीर रावले. योगाक संवसारीक मळार उंचायेर व्हरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी व्हड सेवा केल्या अशें मंत्री नड्डा हांणी मेळाव्याक संबोधीत करतना सांगले. योग खंयच्याच देशांत मर्यादीत उरचो न्हय, तर मनीसजातीच्या फायद्या खातीर पुराय संवसारान आपणायल्ली एक पद्दत जावपाक जाय अशेंय भलायकी मंत्र्यांनी सांगले. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमात जाल्ल्या आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या उत्सवात केंद्रीय खेळा मंत्री मनसुख मांडवीय हांणी वांटो घेतलो. ह्या योग सत्रात अभिनेतो अक्षय कुमार हांणी लेगीत वांटो घेतिल्लो. विदेश वेव्हार मंत्री Dr. S. Jayshankar हांणी आयज नवी दिल्लीच्या नेहरू पार्कात 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनोवपा खातीर योग सत्रात वांटो घेतलो. भारतातली नॉर्वेची राजदूत मे एलिन स्टेनर हांणी लेगीत ह्या कार्यावळीत वांटो घेतिल्लो. ब्रह्मकुमारीज संस्थेन नवी दिल्लीच्या लाल किल्ल्याचेर आंतरराष्ट्रीय योग दीस मनयलो. आयुष मंत्रालयान थारायल्ल्या प्रमाण ह्या वेळार योगासन, प्राणायम आणि राजयोग ध्यान सत्रात सुमार 20,000 योग मोगींनी वांटो घेतिल्लो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कोलकाता हांगा INS दुनागिरी संशोधक आणि अग्राय ह्या नौदळाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या जहाजांचे लोकार्पण करतले. नौदळाच्या झुजारी जहाज डिझाईन ब्युरोन तयार केल्ली आणि गार्डन रीच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स हांणी बांधिल्ली ही जहाजां झुजारी कारवाय, जलचित्रण सर्वेक्षण आणि पाणबुडी आड झुजाक घटमूट करपाचो हेत दवरून तयार केल्यात. INS दुनागिरी ही प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट, ब्राह्मोस क्षेपणास्त्रां आणि मध्यम अंतराचेर हवाई संरक्षण प्रणालीची खातीर सज्ज आसा. राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश परिक्षा चाचणी नीट UG परिक्षा आयज दनपारा 2 वरांचेर जातली. भारतातल्या 551 शारांनी आणि विदेशातल्या 14 शारांनी 22.89 लाखांवयर उमेदवारांखातीर आयज ही परिक्षा परतून जाता. परिक्षा दनपारा 2 ते 5:15 मेरेन जातली. तशेंच ही परिक्षा इंग्लीश आणि 12 भारतीय भाषांनी जाता. परिक्षेखातीर ताचे आदी राष्ट्रीय चाचणी एजन्सीन काल देशभरात मॉक ड्रील करून सगळ्यो सिस्टम जॅमर, CCTV आणि बायोमेट्रिक तपासले. परीक्षा सुटसुटीत आणि पारदर्शकपणान जावपा खातीर पुराय तयारी जाल्या अशें NTA सांगला. 94 भारतीय खलाशांसयत 8.6 लाख मेट्रीक टन वयर माल व्हरपी 3 भारतीय कच्च्या तेलाचे टँकर काल हॉर्मुझ समुद्रधुनी यशस्वीपणान पार करून आता भारताचे वाटेर आसात अशें केंद्रीय बंदर, जहाज आणि उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी सांगला. देश वैभव, देश विभोर आणि सन्मार हेराल्ड ह्यो 3 टँकर आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या निर्णायक फुडारपणाखाला भारताचे दर्यावेले हितसंबंध सुरक्षितपणान दवरपा खातीर सरकार सगळ्यात चड प्राधान्य देऊन काम करता अशें मंत्री सोनोवाल हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात सांगला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आता मुखावेल्यो खबरो। रेल्वे म्हायती आनी प्रसारण आनी इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आयज राजस्थानात प्रवाशांची सुविधा वाडोवपाचो आनी रेल्वे नेटवर्क घटमूट करपाचो हेत आशिल्ल्या जायत्या मुखेल रेल्वे मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण करून राष्ट्राक समर्पित करतले। मंत्री अश्विनी वैष्णव बिकानेर रेल्वे स्टेशनावेल्यान लालगड साबरमती एक्सप्रेसाक बावटो दाखयतले। जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार हांणी काल बनिहालाक भेट दिवन श्री अमरनाथची यात्रेच्या व्यवस्थेचो नियाळ घेतलो। यात्रेकरूंची सोय सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर जिल्हा प्रशासन आणि लायन खात्यान केल्ल्या तयारीविशी उपायुक्त रामबन मोहम्मद अलायस खान हांणी विभागीय आयुक्ताक माहिती दिल्या। या भेटीवेळार विभागीय आयुक्तान यात्रा कॅम्प लंबराची तपासणी केली आणि यात्रेकरूं खातीर रावपाची सुविधा, नितळसाण, पिवपाचे उदक, वीज पुरवण, वैजकी जतनाय आणि सुरक्षा अशा सुविधांचो नियाळ घेतलो। शौचालय युनिट, कोयरा व्यवस्थापन प्रणाली, उदका पुरवण, वीज आणि खाटींची तरतूद हांचो ताणी नियाळ घेतलो आणि यात्रे पयली सगळ्यो सुविधा सुरळीत आसच्यो हाची खात्री करपा खातीर संबंधित खात्यांक निर्देश दिले। डॉ पद्म गुरमेट हे भारताच्या आयुष मंत्रालयांतर्गत आशिल्ल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा रिग्पा चे संस्थापक संचालक असात। डॉ गुरमेट हांणी सोवा रिग्पा पद्दतीक आयुष मंत्रालयाच्या कक्षेत हाडून एका संशोधन संस्थेची उभारणी करपाक आणि हिमालयातल्या या उपचार पद्दती खातीर भारताच्या वतीन युनेस्को कडेन नामांकन सादर करपाच्या प्रक्रियेचे फुडारपण करपाक महत्वाची भूमिका साकारल्या। या पारंपारीक पद्दतीचो सांबाळ करपाच्या वावराक लागून तांकां हे वर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी भोवमान पद्मश्री फाव जाला।
So it was quite challenging task to revive the system initially. It was quite suffocating to convince our own people that it is Indian heritage. So Sowa Rigpa used to be the last option for any student. The system was dying. In 2014, I got a press release from Chinese embassy in India, where they have clearly mentioned that China will claim for Tibetan medicine in UNESCO as intangible cultural heritage of China.
नॉर्वे मुळाव्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी एआय साधनांचो वापर करपाचेर बंदी घालता आणि तेच बरोबर शिकपाचेर वाईट परिणाम जावचो न्हय म्हणून व्हडल्या भुरग्यांच्या शिक्षणात लेगीत ताचो वापर करपाचेर मर्यादा घालता। एआय वापरल्यार ल्हान भुरगीं शिक्षणातली महत्वाचे पावडे वगडावपाचो धोको वाढटा अशें प्रधानमंत्री जोनास गहर स्टोरे हांणी पत्रकार परिषदेत सांगले। शाळेत सगळ्यात महत्वाचे म्हळ्यार आमची भुरगीं वाचपाक, बरोवपाक आणि गणित शिकपाक जाय अशें स्टोरे हांणी सांगला। ऑगस्टाच्या निमाणे कडेन सुरू जावपी नव्या शैक्षणीक वर्सा सावन हे नवे नेम लागू जातले। 2024 शाळांनी स्मार्टफोनाचेर बंदी घाल्ली आणि वर्गात शिस्त लागू करपाचे अधिकार शिक्षकांक दिल्ले। फिफा विश्वचषकात कॅनडाच्या टोरेंटो शारात जर्मनीन आयव्हरी कोस्टाक 2-1 अशी मात करून सर्तीतल्या नॉकआउट टप्प्यात सुवात मेळयली। जर्मनी खातीर डेनीस उंडावान 2 गोल केल्ले। हाचे आदी अमेरिकेन ह्युस्टनातल्या एनआरजी स्टेडियमात गट एफ मॅचीत नेदरलँडान स्विडनाचेर 5-1 अशे जैत जोडले। काल फिलाडेल्फिया स्टेडियमात जाल्ले दुसरे मॅचीत ब्राझीलान हैतीक 3-0 असे हारवून फिफा विश्वचषकात आपले पहिले जैत नोंद केला। भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तावून रेड अलर्ट जारी केला। आयएमडीन ब्रेस्तार मेरेन आसाम आणि मेघालयात लेगीत एकसुरे सुवातेर पावस पडटलो असो अदमास उक्तायला। ह्या महिन्याच्या 26 ईशान्य राज्यांनी फावो तसो पावस पडपाची शक्यता आसा। तशेंच मंगळार मेरेन बिहार, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी, रायलसीमा, करायकल, केरळ आणि माहे वाठारात मोठ्या प्रमाणात पावस पडपाची शक्यता आसा। मजगतीं फुडले 3-4 दीस उदेंत उत्तर प्रदेश आणि विदर्भात एकसुरे सुवातेर उष्णतेच्या ल्हाराचो अदमास आयएमडीन उक्तायला। आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। संवसारभरात आयज 12 आंतरराष्ट्रीय योग दीस मनयतात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कोलकातात रेड रोड हांगा योगाभ्यास केलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कोलकातात आयएनएस दुनागरी संशोधक आणि अग्राय ह्या नौदळाच्या 3 स्वदेशी जहाजांचे लोकार्पण करतले. राष्ट्रीय पात्रतेसह प्रवेश नीट यूजी पुनर्परीक्षा आज दनपारात 2 वरांचेर जातली. कच्च्या तेलाच्या 3 भारतीय टँकरांनी हॉर्मुझ समुद्र धुनी यशस्वीपणान पार केली आणि भारतीय हवामान खात्यान आज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात उटंगराच्या पावसाचा अदमास उक्तावून रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.